होशेय अध्याय 8 मुखाला कर्णालाव। गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडिला आहे। माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे। हे माझ्या देवा, आम्ही इस्रायल तुला ओळखितो, असे ते माझा धावा करून म्हणतात। इस्रायलाने चांगल्याचा धिक्कार केला आहे। शत्रू त्याच्या पाठीस लागेल, त्यांनी राजे नेमिले आहेत, पण माझ्या विचाराने नेमिले नाहीत। त्यांनी अधिपती स्थापिले, पण त्यास माझी संमती नव्हती। केवळ नष्ट होण्याकरिताच त्यांनी आपणासाठी आपल्या सोन्या रुपयाच्या मूर्ती केल्या। हे शोमरोना, तुझ्या वासराचा त्याला वीट आहे, त्याजवर माझा राग पेटला आहे। त्यास निर्दोषता प्राप्त होण्यास किती काळ लागेल? कारण हेही इस्रायलाकडूनच झाले, कारागिराने ते केले, ते देव नव्हे। या शोमरोनाच्या वासराचे तुकडे तुकडे होतील, कारण ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करीतात। त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही, आलेच तर ते परके खाऊन टाकतील। इस्रायलास गिळून टाकिले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत, कारण ते अश्शुराकडे वर गेले आहेत। ते स्वच्छंदपणे भटकणाऱ्या रानगाढवासारखे आहेत। इफ्राईमाने देणग्या देऊन दोस्ती केली आहे। जरी ते राष्ट्रात देणग्या देत फिरतात, तरी मी आता त्यास एकत्र करीन। ते राजाधिराजाच्या कारभाराने घटत जातील, कारण इफ्राईमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत। ह्या वेद्या पापमूलक झाल्या आहेत। मी त्याच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात। त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे, म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय, पण ती परमेश्वर स्वीकारित नाही। आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील। ते मिस्रास परत जातील, कारण इस्रायलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधिली आहेत। यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधिली आहेत, पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन, तो त्यांचे वाडे खाऊन टाकील।